chinimandi.com podcast.
भुना साखर कारखाना पुन्हा चालू करण्याची मागणी. हरियाणा सरकार मोठ्या प्रमाणात पीक विविधीकरणावर जोर देत आहे. फतेहबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सरकारकडे निवेदन केले आहे की जर सरकार भुना साखर कारखान्याला पुनरुज्जीवित करण्यासाठी तयार असेल तर ते तांदळाऐवजी ऊसाची लागवड करतील. फतेहबाद जिल्ह्यातील रतिया ब्लॉकमध्ये पाणी स्तर 40 मीटरपेक्षा खाली गेलाय. शेतकरी कार्यकर्ते बलबीर सिंग म्हणाले, तांदळाच्या तुलनेत ऊसाला कमी पाण्याची आवश्यकता असते. आम्हाला पाणी संरक्षणही हवे आहे. जर आम्ही ऊस केला तर आम्ही पाणी वाचवू शकतो. 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सांगितले होते की आता जेव्हा आम्ही तांदळाच्या शेती अंतर्गत क्षेत्राला कमी करण्याबाबत सांगितले आहे, शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की जर सरकार भुना साखर कारखाना सुरू करेल तर ते तांदळाऐवजी ऊसाची लागवड करतील. पण मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की इनपुट मूल्याच्या तुलनेत साखरेच्या किमती साखर कारखान्यांना नुकसान होत आहे. जर शेतकरी भुना साखर कारखान्याचे नुकसान आणि नफ्याचा सामना करण्यासाठी तयार आहेत तर आम्ही याला कार्यात्मक बनवण्यासाठी तयार आहोत. शेतकरी याला वास्तविक सहकारी आधारावर चालवू शकतात. मुख्यमंत्री खट्टर यांच्यानुसार गेल्या काँग्रेस सरकार दरम्यान कारखान्याला विकले, पण ते कारखाना ऊसाच्या कमीमुळे चालवू शकत नव्हते कारण शेतकऱ्यांनी ऊसाऐवजी तांदळाची लागवड केली होती.